अध्याय दुसरा। ओम श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः। श्री क्षेत्र करविराजा पूर्वेस, खेडे गाव नांदणी आठकोस, अप्पा भट जोशी करीवास, भारद्वाज गोत्र तयाचे सदाचारी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण, ग्रामाचे करी जोशीपण, असे कुटुंब लहान आनंदे वर्ततसे। तया भार्येचे अन्नपूर्णा नाम काशीबाई असे उपनाम, पतिसेवा हेची जाणे काम आनंदी दिसतसे। सुमती माता श्रीपाद स्वामी लाभे, नृसिंह सरस्वती जननी अंबिका शोभे। तैसीच अन्नपूर्णेची प्रतिकृती मागे, सुमतीची धुरा राखी तसे। पतिपत्नी नांदती सुखे गृही, संतोषे गृहकाम पाही। यथाशक्ती अन्नदान अभ्यांगताही, कालक्रमणा करी तसे। पौर्णिमा अन पाहून शनिवार, नृसिंहवाडी सजाय निरंतर। भार्येचा घे ऊन विचार, सेवा व्रत करी तसे। मेणे पालख्या घोडे हत्ती, संतती विना व्यर्थ ही होती। ऐसा विचार येऊन चित्ती, वाटे पुत्रा विना फोल जीणे। संताना विना न मिळे गती, घरी रांगावी बालमूर्ती। म्हणूनी विनवी भ्रतारा प्रती, घालावे गाऱ्हाणे दत्तावरी। ज्योतिषी ज्ञानी अप्पा भट म्हणे नको करू कटकट, सूत संपदा न मिळे फुकट, असे नशिबी तरच होय। नशिबासारखे मिळे फळ, अंगी असता भक्ती बळ। येता आपुली सुवेळ, पुत्र प्राप्ती होईल सहज। नृपास करुणी प्रसन्न, मागावे का वस्त्र अन्न। जो असे सदा संपन्न, देई न सरे जन्मो जन्मी। राजांचा जो असे राजा, अनंत कोटी ब्रह्मांड महाराजा। तया सांगणे क्षुल्लक गरजा, पुत्र मागणे वेडेपण। ऐसा उपदेश करूनी पत्नीस, सांगे अप्पा भट रात्रंदिवस। मातृहृदयाची न सुटे आस, अहर निशीती तळमळे। मायेचा जगी असे पसारा, ज्ञानी ऋषी मुनी चालविती खटारा। परी जाणून पडती संसारा, ती तर अबलाबा पुडी। हट्ट पुरविण्या पुत्र यज्ञ कामेष्टी, दशरथे केला पत्नीसाठी। पुत्ररत्न येई पुढे पोटी, लीला नव्हे का मायेची। सती सुमतीनी अंबिका, विनविती दत्तात्रेय एका। पाहुनी त्यांचा भावनिका, श्रीपाद अन नरहरी पुत्र लाभेल त्या। स्त्रियांचा देव असे पती, इच्छा त्यांची तेच पुरविती। मनोरथ पूर्ण करिती, गृहलक्ष्मी मानिती त्या। शेवटी मातृहृदयी शिरूनी आपण, श्री दत्ता एक वेळ प्रार्थून। पुत्र देई एक म्हणून, मज करिता बोलावे। काही दिन लोटल्यावरी, नियम जाणूनी अंतरी। वाडीस येता भार्येचे बोलस्मरी, निवेदन समोरी करता झाला। कृपासागरा करुणा करा, भक्तांचे मनोरथ पूर्ण करा। भार्येचा हेतू सफल करा, तियेचे बोल सांगतसे। तुम्हा सारखा द्यावा पुत्र, धरी आम्हावरी कृपा छत्र। मीनते मागण्या पात्र, तरी भार्येसाठी सूत द्यावा। ऐशापरी करुणी स्तुती, तेथे राही स्वस्थ चित्ती। निद्रिस्त होता येई प्रचिती, सांगतो विस्तारे। स्वप्नी येई वेषधारी पुरुष, चर्येवरी तरळे हरुष। ब्राह्मणा जाणे मी तव इच्छेस, अन्नपूर्णा उदरी येई न स्वये। जागा झाला भावी पिता, पुत्र हो ऊन येणार नियंता। आनंदा नसे परिमाणता, उत्सुक बहु भारे ससांगण्या दुजे दिनी संगमी करी स्नान गावी येण्या मार्ग क्रमून स्वप्नीचा दृष्टांत मनी स्मरून कौतुक करीतसे विधिलेखाचे गृहापातता सांगे वृत्तांत भार्येचा आनंद होय द्विगुणीत त्रैलोक्य संपत्ती येणार घरात चित्तवृत्ती होय शांत शांत अन्नपूर्णारा हे गर्भवती उदरी येणार त्रैमूर्ती कुलोद्धार होणार जगती आनंदी आनंदगमी गर्भवती दिसता पुसती शेजारणी अन्नपूर्णे सनावडे अन्नपाणी बैसावे मंदिरी उंच पाषाणी वाटते गांजिल्यांची करावी सोडवण सख्या म्हणती पोटी येणार तापसी जगावे गळे डोहाळे सांगसी पारनसे तुझ्या सौभाग्यासी भगवंत कृपात जवरी चौथा मास होता पूर्ण अंगकांती बदले पूर्ण शरीर भासे सुवर्ण मती गुंगवर्णाया नऊ मासानी प्रसूती कालपातला वेदना न होती तिजला परी न करी गलबला ती काय सामान्य कांता प्रकाश तिथे दिसे सकळा जन्म देता भगवंत बाळा ज्याचा धाक पडे कळी काळा तो जन्मदिन सांगतो शके 1757 माघ कृष्ण पंचमी दिन मकर लग्न हस्त नक्षत्र पावन रविवार सूर्योदय भाग्याचा वाडीचे श्री दत्तगुरु अवतरती जगदोद्धारु श्रीकृष्ण सरस्वती स्मरु चरित्र नायक होती स्वांगे पुत्र जन्माची वार्ता ऐकून पाहण्या जमती सकल जन गौरतनू कोटी चंद्रवदन पाहता तहान भूक हरितसे अप्पा भट बोलावी उपाध्यायास जातक बोधी सांगण्यास कुंडली करण्या विनवीतयास परितो चकित होय मुखावलोकन बालकाचे करिता म्हणती धन्यतयाची माता तद्वत भाग्यवान पिता सांगतो भविष्यतयाचे जन्मलग्न कुंडली वरून मूल सामान्य नसे जाण गाजवील हा त्रिभुवन करील जगदोद्धार वेडा पिसा म्हणतील मूढ न कोणा कळे त्याचे गूढ विवाहाची नसे तया ओढ ब्रह्मचारी म्हणून मिरवील अंधजना लावून भजनी भक्तिप्रमाणे भाविका देऊनी संचिता सारखे वर्तवूनी लावील सकला सन्मार्गा पुरोहिताचे ऐकून भाषण पित्या दृष्टांताचे होई स्मरण येई कंठ दाटून उगाशिण विले गुरुराया संसार मोहे हो कुनी वेडा दिधली मी तुम्हास पीडा भक्तीचा केला निवाडा क्षमा मागतो पुन्हा पुन्हा करुणी बारसे सुमुहूर्तावरी यथाशक्ती ब्राह्मण भोजन सारी अन्नदान ही गरिबा करी संतुष्ट ऐसे केले सर्वा श्रीकृष्ण ऐसे नाव ठेविले जैसे कृष्णे यशोदे समोहिले तैशापरी अन्नपूर्णे सभुलविले गृहभासे गोकुळापरी कुणा पाप्याची दृष्ट न लागो म्हणून गालबोट लावी उतरी लिंबलोण कुलस्वामी सी म्हणे करा रक्षण दिधले तुम्ही असे भार तुम्हावरी श्रीकृष्ण चंद्रकले समवाढे पाळण्यात अथवा भूवरी पडे आनंद मुखावरी ओसंडे रुदनध्वनी कानी न येत्याचा जगरहाटी प्रमाणे करी न स्तनपान परिकधी न दिसे म्लान माता म्हणे हे कैसे ध्यान परी होय मनी कष्टी मातेच्या राहे न करी पान्हा पाझरे बहुपुरी म्हणून पदरा आड करी स्तनपाना विना तेज वाढतसे ऐशापरी होय वर्ष एक अप्पा भट म्हणे भार्येस ऐक, कुलदैवता नेऊ वेळ एक, सुलभ होईल सर्व पुढे, श्री खंडेराया तयाचे कुलदैवत, दारासुतासह ये मंगसुळीत, भक्तिभावे खंडेराया भजत, आनंदे येति स्वग्रामी, दुसरे वर्ष होता कृष्णा, मुळी न करी दुग्धपान, तेव्हा करावी उष्टावण, खाईल थोडे पुढे पुढे, उष्टावळीचा समारंभ केला, जो भक्तीचा भुकेला, तो का तोंड लावी भाताला, माता पिता स्वस्थ बसती, निदान ऐकावी मंजूळ वाणी, म्हणून करीती मनधरणी, तया नक्कळे ईश्वर करणी, दुःखित होऊनी उगी राहती, अन्ना वाचूनी कोण जगती, शरीराची न होय प्रगती, अन्नपूर्णा घास दे तया प्रति, कृष्णा न घेता म्हणे नशीब खोटे, माता पित्याचे जाणून अंतर, श्री कृष्णा फुटे पाझर, क्वचित दे प्रश्न उत्तर, शिशु बोले वाटे धन्यता, पुढे बोलू लागला सार्थ, सामान्या न कळे अर्थ, पिता मात्र जाणे इत्यर्थ, स्वप्नीचा संदेह उमगला, हे श्री कृष्ण सरस्वती चरित्र, परम पावन पवित्र, भाविक श्रवणासी पात्र, दुसरा अध्याय गोड हा, श्री गुरुदेव दत्त श्री कृष्णार्पणमस्तु.